आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत, दिवाळीपूर्वी मदतीचं वितरण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांद्वारे पाहणी। गडचिरोली जिल्ह्यात 6 जहाल नक्षलवादी शरण। ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ एस एल भैरप्पा यांचं निधन। आणि आशिया करंडक क्रिकेटमध्ये भारत अंतिम फेरीत दाखल। आता सविस्तर बातम्या। राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नद्यांना पूर आला आहे। पिकांचं नुकसान झालं असून जमीन खरडून गेली आहे। या संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल, तसंच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या उजनी आणि निलंगा तालुक्यातील औरात शहाजनी इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते। फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी केली। दोन्ही जिल्ह्यात जनावरं, घरं आणि व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे। औसा तालुक्यात उजनी इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी टंचाईच्या वेळी केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना राबवणार असल्याचं सांगितलं। ते म्हणाले,
सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत। आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण, आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल। पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे। बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं द्रोणचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल, कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाही आहे। त्यामुळे ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत। आपले जे एनडीआरएफचे नॉर्म्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिव्हाइज केलेले आहेत, ते रिव्हाइज नॉर्म्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत, त्याच नॉर्म्सनी आपण मदत करणार आहोत।
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या साडे सांगवी गावाला भेट देऊन पाहणी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं मदत सुरू करण्याच्या सूचना दिल्या। गावातील 150 कुटुंबांना किराणा सामानाचं वाटपही करण्यात आलं। बाणगंगा आणि रामगंगा नदीवर पूल बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी केल्यावर शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाहीचे आदेशही दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला। करमाळा इथं उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पुनर्वसन केंद्राला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे 792 गावं बाधित झाली आहेत। उत्तर आणि दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, माढा, करमाळा, मोहोळ या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे। एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हानीग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर दिलं। पुढील 10 दिवसात संपूर्ण पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी मदत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागांची इतर विधानसभा सदस्यांसोबत पाहणी केली। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल बीड जिल्ह्यातल्या चौसाळा इथं अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। नांदेड जायकवाडीसह माजलगाव, सिद्धेश्वर, दिग्रज, एल्दरी, दुधना आदी धरणांचं पाणी विष्णुपुरी प्रकल्पात येत असल्यानं प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत। यामुळे नांदेड शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे। गोदावरी काठच्या 100 अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। गोदावरी काठच्या अनेक गावातील पिकं पाण्याखाली, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। दरम्यान लातूर जिल्ह्यात मांजरा नदीच्या पुरात विविध ठिकाणी अडकलेल्या 26 जणांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं असून त्यांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या 10 दिवसात सादर करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल मंत्रालयात एका बैठकीत दिले। तलावातला गाळ काढला गेला नसल्यानं मत्स्य शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। सेवा आणि सुशासन या मंत्राने प्रेरित होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार परिवर्तन आणि प्रगती यासाठी अथकपणे काम करत आहे. या अनुषंगाने सेवा पर्व या विशेष मालिकेत संरक्षण सर्वोत्कृष्टतेसाठी सरकार संरक्षण नवोन्मेष परिसंस्था म्हणजेच आयडेक्सचे बळकटीकरण कसं करत आहे त्याबद्दलचा हा वृत्तांत.
सरकारनं संरक्षण क्षेत्रातील नवोपक्रमांना चालना देणारी परिसंस्था म्हणजेच आयडेक्स एप्रिल 2018 सुरू केली. याद्वारे संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि अगदी वैयक्तिक नवोपक्रमांना सहभागी करून संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन दिलं जातं. या उपक्रमाचं महत्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले,
गव्हर्नमेंट सपोर्ट फॉर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन रिसर्च रिसर्च अँड डेव्हलपमेंट is essential for defense sector. Our technology perspective and capability roadmap has been released to help the industry in planning and initiating technology development partnership and production arrangement.
MSME startups, वैयक्तिक नवोन्मेषक, संशोधन आणि विकास संस्था आणि शैक्षणिक संस्थांना सहभागी करून आयडेक्सद्वारे 1.5 कोटी रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं जातं. सशस्त्र दलांनी आयडेक्स समर्थित स्टार्टअप्स आणि एमएसएमईकडून 2,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 43 वस्तू खरेदी केल्या आहेत. आयडेक्स परिसंस्थेमुळे भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 6 जहाल नक्षलवादी काल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर शरण आले. यात 3 महिला आणि 3 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या सर्वांवर 62 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासन 52 लाख रुपये देणार आहे. राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सांगलीच्या तिरंगा मंडळानं पहिला क्रमांक पटकावला असून लातूरच्या वसुंधरा वृक्षारोपी मंडळानं दुसरा तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सुवर्णयोग तरुण मंडळानं 3रा क्रमांक मिळवला आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावरील विजेत्या मंडळांची घोषणाही काल पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. प्रथम क्रमांक विजेत्या मंडळांना आज मुंबईत पारितोषिकं देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ एस एल भैरप्पा यांचं काल बंगळुरू इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. 5 दशकांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी 25 पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. त्यांना पद्मभूषण, सरस्वती सन्मान आणि साहित्य अकादमी फेलोशिपनं सन्मानित करण्यात आलं आहे. भैरप्पा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केलं आहे. साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक यांनी डॉ भैरप्पा यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
एक राष्ट्रीय विचारांचा लेखक की ज्यांनी त्यांच्या मूल्यांमधून सातत्याने भारतीय संस्कृती आणि भारतीय मूल्यांची रुजवातच केलेली आहे. आज अनेक कादंबऱ्या ज्या आहेत ज्या भैरप्पांनी लिहिल्या ज्या मराठीमध्ये अनुवादित झाल्या या सगळ्या कादंबऱ्यांनी आज मराठी वाचकांच्या मनावरती अधिराज्य केलं. त्यामुळे कन्नड आणि महाराष्ट्र यातल्या असंख्य वाचकांना भैरप्पांचा परिचय झाला आणि एक राष्ट्रीय जाणीवा समृद्ध करणारा लेखक आज आपल्यातून निघून गेला ही एकूणच साहित्य क्षेत्राची कधीही भरून निघणार नाही अशा प्रकारची हानी झालेली आहे.
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल बांगलादेशचा दुबई इथं 41 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या. बांगलादेश संघ सर्व बाद 127 धावा करू शकला. 37 चेंडूत 75 धावा फटकवणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. बांगलादेश आणि पाकिस्तान दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात भारताविरुद्धचा अजिंक्यपदाचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत. दिवाळीपूर्वी मदतीचं वितरण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांद्वारे पाहणी. गडचिरोली जिल्ह्यात 6 जहाल नक्षलवादी शरण. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ एस एल भैरप्पा यांचं निधन. आणि आशिया करंडक क्रिकेटमध्ये भारत अंतिम फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.